ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
जापान करणार फिलिपिन्सच्या ऊस शेतकऱ्यांना आर्थिक मदत. जापानच्या दूतावासांनी फिलिपिन्स सरकारला सांगितले की कोरोना व्हायरस महामारीचा फिलिपिन्सच्या ऊस शेतकऱ्यांवर परिणाम झाला. त्यांना दिलासा देण्यासाठी P377 मिलियन इतके सहायता पॅकेज देण्यासाठी जपानची सहमती आहे. सोमवारी त्यांनी जपान दूतावासाचे राजदूत कोजी हनेदा यांनी सांगितले की त्यांनी फिलिपिन्सचे परराष्ट्र सचिव टेओर्दो एल लॅक्सिन ज्युनियर यांच्याशी करार केला, ज्यामध्ये 84,000 ऊस शेतकऱ्यांच्या सहाय्यतेसाठी 800 मिलियन येन इतक्या सहायता पॅकेजसाठी सहमती दिली गेली आहे. सहायता पॅकेज फिलिपिन्स साखर क्षेत्राला आपली उत्पादकता आणि मूल्य या मुद्द्यांचे निराकरण करण्यात मदत करेल. जपानी दूतावास यांनी सांगितले की हे सहायता पॅकेज त्या शेतकऱ्यांना मदत करेल ज्यांची आर्थिक स्थिती कोरोनामुळे प्रभावित झाली आहे.